नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसून आगामी विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहिणीच विरोधकांना उत्तर देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईतल्या कुलाबा वांद्रे सिप्स या भुयारी मेट्रोचा आरे ते बीकेसी पर्यंतचा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. ही मेट्रो सेवा येत्या मंगळवारपासून सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 6:30 ते रात्री 10:30 तर रविवारी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 सुरू राहणार आहे. मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनीत आज पहाटे एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीररित्या होरपळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य तसंच 2 जखमींच्या उपचारांचा खर्च शासन देईल असं त्यांनी जाहीर केलं. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातल्या कारुंडे गावाजवळ एका पुलावर आज टेम्पो आणि कारच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झाले. नवी दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांची निवड घोषित करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.